शिकणारा आणि परिसरातील आदरणीय पालक बंधू भगिनींनो, आपणाकरिता आनंदाची बातमी, खुशखबर, सुवर्ण संधी SPTM पब्लिक स्कूल पोखरी इजाराच्या वतीने आता आपल्या पोखरी इजारा या ठिकाणी इंग्रजी माध्यमाची शाळा SPTM पब्लिक स्कूल पोखरी इजारा या ठिकाणी नवीन शैक्षणिक सत्र 2026-2027 करिता प्रवेश देणे सुरू झाले आहे. मोजक्याच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे, कारण प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिकपणे लक्ष दिल्या जावं या सदहेतूने प्रेरित होऊन आपल्या पोखरी इजारा या ठिकाणी इंग्रजी माध्यमाची शाळा SPTM पब्लिक स्कूल पोखरी इजारा येथे प्रवेश देणे सुरू झाले आहे. नर्सरी KG1 KG2 करिता. पालक बंधू भगिनींनो, आपल्या पाल्याचा इंग्रजी भाषेचा पाया मजबूत व्हावा, त्यांना इंग्रजी भाषा अस्खलित बोलता यावी, लिहिता यावी, वाचता यावी, इंग्रजी भाषेची भीती त्यांच्या मनातून निघून जावी यासाठी आता आपण आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतूनच शिक्षण द्या. आपण 21व्या युगात वावरतोय, हे संगणकीय युग, त्यामुळे आपल्या मुलांना इंग्रजी भाषेचं ज्ञान अवगत होणं अतिशय महत्त्वाचं आहे, त्यांचा पाया मजबूत होणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणूनच आपण आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतूनच प्रवेश द्या. नर्सरी KG1 KG2 करिता SPTM पब्लिक स्कूल पोखरी इजारा या ठिकाणी प्रवेश देणे सुरू झाले आहे.
जॉनी जॉनी
यस पापा
ईटिंग शुगर
नो पापा
टेलिंग लाइज
नो पापा
ओपन योर माउथ.
अगदी सर्व पालकांना परवडेल अशी माफक फी, मुलांना खेळण्यासाठी लागत असलेलं संपूर्ण साहित्य उपलब्ध, याशिवाय मुलांची वैयक्तिक काळजी देखील घेतल्या जाते. अनुभवी शिक्षक वृंद आणि खेळण्यासाठी मोकळं प्रशस्त मैदान आहे. अगदी हसत खेळत सहज सुलभ इंग्रजी भाषेचं शिक्षण देणारी आपल्या पोखरी इजारा येथील एकमेव इंग्रजी माध्यमाची शाळा SPTM पब्लिक स्कूल पोखरी इजारा. तर मग लक्षात ठेवा पालक बंधू भगिनींनी, आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्याकरिता आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळेतूनच प्रवेश निश्चित करा. मोजक्याच जागा उपलब्ध आहे, निराशा टाळा आणि त्वरित प्रवेश निश्चित करा SPTM पब्लिक स्कूल पोखरी इजारा. अधिक माहितीसाठी आपण संपर्क साधा गुणानंद मानकर सर. मोबाईल नंबर आहे 87882092.